ज्ञान रूप हे पाहून द्या कीर आंबेचे गुण मला गाऊन द्या की डोळ्यान रूप हे पाहून द्या कीर आंबेचे गुण मला गाऊन द्या की जगदंबेचा हा अवतार होई भक्तांना साक्षात्कार फुले भक्तीचे करुणी द्वार वाही भक्तांचा डोई भार
वाही भक्तांचा डोई भार वाही भक्तांचा डोई भार
मला भी दर्शन घेऊन द्या मला भी दर्शन घेऊन द्या कीर आंबेचे गुण मला गाऊन द्या की धावून येती भक्ती भावाने दर्शन घेती मूर्ती आईची नैनी पाहती क्षणी उद्धारून ते जाती मला भी पावन होऊन द्या मला भी पावन होऊन द्या कीर आंबेचे गुण मला गाऊन द्या की आदी पार्वती भोळ्या शिवाची ही अस्तुरी मुख दिव्य तेज तळपती कंठे नवरत्ने अस्तुरी मला भी गंगेत न्हाऊ द्या मला तर गंगेत न्हाऊ द्या कीर आंबेचे गुण मला गाऊन द्या की शिवावर नवरात्री करी संचार आपल्या भक्तांच्या कारणे करी दुष्टांचा संहार मला भी दरबारी जाऊन द्या मला भी दरबारी जाऊन द्या कीर आंबेचे गुण मला गाऊन द्या की अनंत तिच्या मायेला नाही अंत नको मनात बाळगू खंत चरणी बैसला हा यशवंत अरे पायाव मस्तक ठेवून द्या पायाव मस्तक ठेवून द्या कीर आंबेचे गुण मला गाऊन द्या की ज्ञान रूप हे पाहून द्या कीर आंबेचे गुण मला गाऊन द्या की ज्ञान रूप हे पाहून द्या कीर आंबेचे गुण मला